परमहंस सद्गुरु स्वामी माधोनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आजच्या या विशेष कार्यक्रमाच्या सुरुवातीला सद्भक्त सौ अर्चना दाते प्रार्थना म्हणतील।
माधवम माधवानंदम स्वरूपानंद सद्गुरोः कृपापात्रं च सद्विप्रं वन्दे राम प्रियोत्तमम्। भावार्थ दीपिकाटीका विशदीकरणे पटुः सोऽहं ध्यान परो नित्यम् यः सप्रीर्तोऽस्तु सर्वदा करोति कर्म योगस्थो नासक्तो विषयेषु च शुचिश्च शीलवान् शान्तो यः सम्प्रेम्णा नमाम्यहम्। सरलोऽपि च लोकेषु वाकडे नामधारकः पण्डितोऽपि निगर्वी च मानदो माधवः खलु। फलप्राप्तैव यो नम्रः तरुः हलयुतो यथा इत्यतो वाकडे नाम वाकडे कुलदीपकः। संतुष्ट सततं चित्ते कामलोभविवर्जितः मनो मधुकरो यस्य गुरुपादाम्बुजे रतः। ज्ञानदेव महाभक्तः अध्यात्मज्ञानपरायणः जयोस्तु तस्य सर्वत्र लोककल्याणकारिणः। सर्वदा स्वरूपानन्द सद्भक्तानां च सुहृदम् अस्तु रामस्य दासस्य सदानन्द प्रवर्धकम् अस्तु रामस्य दासस्य सदानन्द प्रवर्धकम्।
आज सोमवार, खरं म्हणजे आपला केंद्राचा सुट्टीचा वार। तरीही आज आपण सर्वजण एका विशेष कार्यक्रमासाठी येथे एकत्र आलो आहोत. आज गुरु पौर्णिमा, व्यास पौर्णिमा, सर्व साधक विश्वासाठी, गुरु शिष्यांसाठी अत्यंत महत्वाचा पवित्र दिवस. आपल्या सर्वांनाही या दिवसाचं विशेष महत्व आणखी एका कारणासाठी आहे. या गुरु पौर्णिमेच्याच दिवशी 17 वर्षांपूर्वी आपले प्राणप्रिय सद्गुरु देहाच्या मर्यादा उल्लंघून आपल्या सद्गुरूंच्या स्वरूपामध्ये लीन झाले. याच पावन दिवशी गुरुपूजनाचे आत्तासारखेच अत्यंत आनंदाचे उत्साहाचे दिवस होते. अलीकडे पूजनीय स्वामीजी त्यांच्या प्रकृतीमुळे पूर्वीसारखे सर्वांना नित्य भेटू शकत नव्हते. त्यांचे नुसते दर्शनही कित्येकांना दुर्लभ झाले होते. त्यामुळे गुरुपूजनाच्या काळात सर्वजण अगदी उत्साहाने आतुरतेने पूजनासाठी येत होते आणि त्या आठवड्यात हजारो लोक येऊन गुरुपूजनही करून गेले आणि गुरुपौर्णिमेचा दिवस उजाडला तो आम्हा सर्वांना दुःखाच्या खाईत लोटून गेला. पूजनीय स्वामी माधवनाथांसमवेत काळ अत्यंत आनंदाने आणि वेगाने पुढे सरकत होता आणि असे सर्व उत्साहात आनंदात चालले असताना एकदम बसलेला हा तीव्र धक्का सहनशक्तीच्या पलीकडचा होता. कसे सावरणार होतो आम्ही स्वतःला, परंतु तशा अवस्थेतही स्वामीजी समग्र चैतन्य रूपाने आपल्यामध्येच आहेत अशी त्यांच्या पवित्र अस्तित्वाची जाणीव वारंवार होत होती. जणू स्वामीजी देहाची खोल सोडून देऊन सर्वांच्या हृदयातच चैतन्य रूपाने विराजमान होऊन गेले. अशा आपल्या महान सद्गुरूंच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाचीच आपडे बोध करा. मी आणि माझी धाकटी बहीण वीणा या पायांशी अगदी अनपेक्षितपणे येऊन स्थिरावलो. पूजनीय स्वामीजींची ज्ञानेश्वरी आणि दासबोधावरील प्रवचने सत्यसाई निलम मध्ये सुरू झाली आणि आमच्या जीवनातील एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. पूजनीय स्वामीजींच्या या अनोख्या विश्वात आम्ही अगदी सहजपणे सामावले गेलो. प्रथम फक्त प्रवचने ऐकायला जाणारे आम्ही, परंतु हळूहळू आमचं सारं जीवनच स्वामीमय होऊन गेलं. सद्गुरु रूपात प्रत्यक्ष देहाने आपल्या समोर असणारी व्यक्ती आपलं जीवन किती व्यापून टाकू शकते याचा अनुभव आपण सर्वजणच घेत आहोत. अशा सद्गुरूंना कोटी कोटी प्रणाम. वंदे गुरु नाम चरणारविंदे, संदर्शित स्वात्म सुखाव बोधे, जनस्य ये जांगलिकाय माने, संसार हाला हल मोह शांतये. असे आपले सद्गुरु स्वामी माधवनाथ ज्यांनी एखादा मांत्रिक ज्याप्रमाणे विष उतरवतो त्याप्रमाणे या संसार भयाचं विष उतरवून टाकून संसाराच्या मर्यादा अगदी स्पष्टपणे दाखवून दिल्या. या संसार चक्रातून जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचं असेल तर सद्गुरु प्रदिष्ट मार्गाने साधना करणं, ध्यान, नामस्मरण, प्रेमाने पूजा अर्चा, भजन, अभंग गायन, तसेच मी तोच आहे या महावाक्याचं नित्य स्मरण, त्या चिंतनाच्या बोधाच्या प्रकाशात आपली सर्व कर्तव्य कर्मे अत्यंत आनंदाने उत्साहाने कशी पार पाडावीत हे स्वतःच्या आचरणाने आपल्या समोर मांडलं. पूजनीय स्वामीजींच्या सान्निध्यात आल्यानंतर जीवनाचे ध्येय काय असावं तर आत्मदर्शन आणि ध्येयाप्रत जाण्यासाठी कोणत्या मार्गाने कशा प्रकारे वाटचाल करायला हवी हे अगदी स्पष्ट झालं. मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संतते, येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. परात्पर सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांनी त्यांच्यावर सोपवलेली सांप्रदायिक जबाबदारी आनंदाने आणि उत्साहाने पार पाडताना आपल्याप्रमाणेच त्यांनी अनेक जीवांना शांत व्हायला शिकवलं. हे सर्व करत असताना शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे कष्ट त्यांना होत असणार, परंतु आपल्याला मात्र त्यांनी ते कधीच जाणवू दिलं नाही. पूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि पूजनीय स्वामी माधवानंद यांच्याकडे सांप्रदायिक जबाबदारी सोपवण्याचे मनोमन निश्चित झाल्यावर त्यांनी या सर्व कामांमधून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. शेवटी शेवटी तर त्यांच्या नुसत्या असल्यानेही उदंड कामे होत होती हे मात्र खरं. आठवणी या अनेक प्रकारच्या असतात. काही एखाद्या वस्तूशी, एखाद्या व्यक्तीशी निगडीत असतात. काही आठवणी या हत्तीच्या पावलाच्या ठशाप्रमाणे आपल्या मनावर खोल ठसा उमटवून जातात. काही आठवणी नकोशा वाटतात तर काही मात्र आपल्याला अत्यंत आनंद देऊन जातात. जशा आता आपण पूजनीय स्वामी मकरंदनाथांनी सुरू केलेल्या उपक्रमामुळे स्वामी माधवनाथांच्या आठवणी निरनिराळ्या साधकांकडून ऐकत आहोत, त्यामुळे स्वामीजींचं एक विलक्षण चरित्र आपल्याला ऐकायला मोठ्या भाग्याने मिळते आहे. ज्यांनी त्यांचा सहवास अनुभवला ते पुनः प्रत्ययाचा आनंद घेतात आणि ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष कधी पाहिले नाही त्यांना ते कसे असतील याचं शब्दचित्रातून प्रातिक दर्शनच घडत असतं. अशाच काही आठवणी आजच्या या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सद्भक्त ताराताईंकडून आपण ऐकणार आहोत. सद्भक्त ताराताईंना स्वामीजींचा सहवास 1972-73 पासून ते थेट 1996 पर्यंत सातत्याने लाभलेला आहे. स्वामीजींच्या अत्यंत निकटवर्ती असणाऱ्या साधक साधिकांमध्ये त्यांचा खूप वरचा क्रमांक आहे. गोड आवाजात त्यांनी गायलेली भक्तिगीतं अभंग स्वामीजींना खूप भावत असत. ते म्हणायचे हिच्या गळ्यात बीन बसवलेली आहे त्यामुळे हिचा आवाज एवढा गोड आहे. अशा ताराताईंकडून आपण आता आठवणी ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आजही तो पवित्र पावन असा गुरुपौर्णिमेचा दिवस अगदी ताजेपणाने आठवतो. मंगळवार दिनांक 30 जुलै 1996 स्वामीजी सकाळी 6 वाजता उठले. काठी टेकत खोली बाहेर आले. सर्वत्र प्रसन्नतेने दृष्टी फिरवली व मला म्हणाले आज गुरुपौर्णिमा आहे. आणि मग रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणत थोडस नाचले सुद्धा. नंतर तोंड धुताना नेहमीप्रमाणे चेष्टा विनत झाल्यावर नित्याप्रमाणे माझ्याकडून मनाच्या श्लोकावरील निरूपण वाचून घेतलं. मला श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे या श्लोकावरचं निरूपण वाचताना का कुणास ठाऊक पण माझे भाव अनावर झाले होते. नंतर स्वामीजींच्या स्नानाच्या तयारी करता आम्ही बाथरूम मध्ये होते. सुरेखाताई व मातोश्री सरलाताई स्वामीजींना तेल लावत होत्या. इतक्या स्वामीजींनी मला मोठ्यांदा हाक मारली व मलाही हाताला तेल लावायला सांगितलं. मला म्हणाले काय म्हणतायत तुझ्या प्रीती सीमा स्वाती मृणाल. आणखी काही थोडं बोलणं होऊन ते स्नानासाठी उठले. त्यांचं स्नान होईपर्यंत मी त्यांची खोली आवरण्यासाठी आत गेले. सर्व आवरून झालं. फक्त ज्ञानोबांचं वस्त्र तेवढं बदलायचं होतं. दरम्यान स्वामीजींचं स्तोत्र पठण कानावर पडत होतं. सरलातही स्वामीजींचं आवरण्यासाठी बाथरूम मध्ये गेल्या होत्या. मी इकडे चौरंग व पाठ पुसण्यासाठी ज्ञानोबांची मूर्ती उचलून स्वामीजींच्या ध्यानाच्या आसनावर ठेवत होते. इतक्यात स्वामीजींनी सरलातेंच्या हातावर मान टाकली. त्यांना चक्कर आली होती. सरलातेने मोठ्याने मला हाक मारली. क्षणभर हृदयाचा थरकाप झाला. आम्ही स्वामीजींना त्यांच्या खोलीत पलंगावर आणून झोपवलं. त्यावेळेस ज्ञानोबांचं आसन रिकाम होत. तर स्वामीजींच्या आसनावर ज्ञानोबा विराजमान होते. गुरुपौर्णिमेचा परम मंगल दिवस आपल्या प्राणप्रिय स्वामीजींचा महानिर्वाणाचा दिवस ठरला. पूजनीय मातोश्री सरलाताई व पूजनीय स्वामीजी यांचं सहजीवनही एक आदर्श जीवन होतं. अत्यंत समाधानाचं तृप्तीचं शांतीचं जीवन. जणू देवाऱ्यात शांतपणे तेवणारी दोन निरांजने. मातोश्री सल्लातेंच्या निधनानंतर एक पर्व समाप्त झालं. पूर्वी पूजनीय स्वामीजींच्या आध्यात्मिक कार्यात सल्लातेंचं समर्पण अत्यंत मोलाचं आहे. आजच्या या पुण्य पावन दिवशी त्यांना मी श्रद्धापूर्वक वंदन करते. स्वामीजींचं सारं जीवन हीच एक आनंद यात्रा होती. त्यामध्ये त्यांनी आपल्यालाही सहभागी करून घेतलं हे आपलं मोठं भाग्य. त्यांच्या सान्निध्यातील क्षण आठवताना देखील आपण पवित्र होऊन जातो आनंदित होऊन जातो. स्वामी भक्तोत्तम होते. स्वामी कर्मयोगी होते. परमज्ञानी होते. स्वामी ध्यानयोगी होते. कर्म भक्ती ज्ञान ध्यान साऱ्याचा सुरेख संगम त्यांच्या ठिकाणी होता. त्यांचं हास्य हे विश्वमोहिनी हास्य होतं. स्वामी विवेकानंद म्हणत सर्वात देखणं जर काही असेल तर सत्पुरुषांच्या चेहऱ्यावरील मधुर हास्य. स्वामीजींच्या अशाच मधुर हास्यामध्ये आणि प्रेमामध्ये असंख्य जीव विरघळून गेले. म्हणूनच म्हणावंसं वाटतं नाही जाणती कळन हो तुम बस इतना जाणती हूं. इस जीवन का आधार तुम्ही हो आस तुम्ही हो प्यास तुम्ही हो. महाकृपा जो तूने की है उसका तो कोई मोल नहीं। देने को कुछ पास नहीं है, मन में बस एक भाव यही है। मेरे हर पल तेरे लिए हो, मेरे हर क्षण तेरे लिए हो, जीना हो मेरा तेरे लिए, मरना भी बस तेरे लिए, तुझे समर्पित जन्म हजारो, तुमको मेरे नमन हजारो, तुमको मेरे नमन हजार। स्वामीजींचं दुकान विकलं गेल्यानंतर माझ्या महत भाग्याने मला रोज सकाळी 8:30 ते 10 स्वामीजींच्या घरी ध्यानाला बसण्याची संधी मिळाली। जवळपास 12 वर्षे हा परिपाठ चालू होता। स्वामीजींच्या घरी गेल्यावर प्रथम मी खालून 2 कळसा पाणी आणत असे व मग ध्यानाला बसत असे। त्यावेळी स्वामीजींची पूजा चाललेली असे। सर्व तसबिरींची पूजा झाल्यावर सरलातेंना समोर बसवून पुरुष सुक्त अभिषेक सरलातेंच्या हातावर आचमन देणं अशी त्यांची पूजेची आगळी वेगळी पद्धत होती। सुरुवातीला मला या आचमन देण्याची मजा वाटायची। एकदा मी स्वामीजींना विचारल्यावर ते म्हणाले, कुणी संकटात असतं, कुणी आजारी असतं, त्यांच्याकरता शुभ संकल्प म्हणून मी हे आचमन देत असतो, त्यामध्ये मी तुझ्या आईसाठी देखील आचमन देतो बर का? त्यावेळेस माझी आई आजारी होती, त्यामुळे हे सारं समजल्यावर मला काय वाटलं ते शब्दात सांगणं कठीण केवळ अशक्य आहे। पूजनीय स्वामीजींच्या जीवनातल्या काही हृदयस्पर्शी घटनांचे आपण सारेच जण साक्षी आहोत। त्यांनी मातोश्रींची केलेली पूजा, तसेच स्वामीजींच्या 70व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त मातोश्रींनी 70 दिव्यांनी स्वामीजींचं केलेलं औक्षण, मंडळाचा 25वा वर्धापन दिन सोहळा वगैरे, त्यातलाच एक आपण पाहिलेला स्वर्गीय सोहळा म्हणजे अध्यात्म मंगलधाम मध्ये एकदा सांगलीच्या सद्भक्त हरिभाऊ गाडगीळ सराफांनी स्वामीजींची केलेली तुला, अक्षरशः मन तृप्त करून टाकणारा असा तो सोहळा होता। प्रथम स्वामीजी व मातोश्री सौ सरलातेंची सागर संगीत पूजा केली गेली आणि त्यानंतर स्वामीजींची तुला करण्यात आली। दोन्ही हॉल तुडुंब भरलेले होते। स्वामीजी तुलेसाठी एका पारड्यात बसले होते आणि दुसऱ्या पारड्यात धान्याच्या पिशव्या ठेवल्या होत्या। इतक्या स्वामीजींनी स्वामी स्वरूपानंदांचा फोटो मागून घेतला आणि तो फोटो छातीशी घट्ट धरून अतिशय विनम्र भावाने ते बसले। सर्वांकडे करुणेने प्रेमाने पाहणारे स्वामीजी जणू दाखवून देत होते की हे सारं वैभव माझं नाही, माझ्या सद्गुरूंचं आहे। खरोखरच अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग डोळे भरून पाहण्याचं, स्वामीजींमधल्या शिष्योत्तमाचं दर्शन घेण्याचं भाग्य अनेकांनी अनुभवलं। नवीन वर्षाच्या सुरुवातीला मागील वर्षाचा आढावा घेऊन पुढे काय करायचं ठरवलंय ते डायरीमध्ये प्रत्येकाने लिहावं असं एका वर्षी स्वामीजींनी सांगितलं। त्यांनी स्वतः देखील डायरीमध्ये स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलं। ते लिहितात, दिनांक 1 जानेवारी 1987, श्री रामचंद्रार्पणमस्तु, श्री ज्ञानदेवाय नमः, श्री स्वरूपानंदाय नमः। वयाला 70व्या वर्ष लागले आहे। या वर्षांचा उपयोग परमार्थ दृष्टीने मी काय केला त्याचा तपशील श्री सद्गुरु चरणी अर्पण करीत आहे। मूळचा अंगी सत्वगुण अधिकांश असल्यामुळे परमार्थाची वाटचाल मला सोपी सहज झाली। वयाच्या 10व्या वर्षी हातात भगवद्गीता आली, ती आजपर्यंत तशीच आहे। त्या तत्वज्ञानाशी मी समरस झालो। पुढे क्रमाने दासबोध, ज्ञानेश्वरी, उपनिषदे, पंचदशी, नारदीय भक्तीसूत्र, मनोबोध, अमृतानुभव व 65 हे ग्रंथ हाती आले। आचार्यांची काही भाष्य व स्तोत्रे ही पठणात आली। हे सर्व वाङ्मय मी मोठ्या भक्तीभावाने व त्यातील बोधाकडे लक्ष ठेवून वाचले। या सर्व संत वाङ्मयाचा परिणाम माझ्या जीवनावर झाला। सर्व भूतमात्रांविषयी प्रेम, नम्रता, ईश्वरभाव, गुरुनिष्ठा हे अंगी बांधले। परमात्मा, जगत व आपण हे सर्व एकच आहोत असा बोध मनी मानसी ठसला। नामस्मरण व ध्यान या साधनांची गोडी लागली व ती दिवसेंदिवस वाढतच गेली। या काळात असंख्य प्रवचने आणि सत्संग या देहाकडून झाले. अनेक साधकांना अनुग्रह झाले. अगणित साधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली गेली. 14 ग्रंथ लिहिले गेले. असंख्य साधकांना प्रत्यक्ष अथवा पत्राद्वारे मार्गदर्शन झाले व त्यांना परमार्थ मार्ग सुकर झाला. ही सर्व कामे माझ्या हातून कशी झाली याचे मलाच आश्चर्य वाटते. परंतु यात आश्चर्य काहीच नाही. हे सर्व मी केले असा भाव मला कधी शिवला नाही. तो यंत्रे मी यंत्र हाच बोध आहे. ही केवळ ज्ञानदेवादी संतांची कृपाच मी समजतो. माझ्या सद्गुरूंचा प्रसाद मला लाभला व मला हे बळ मिळालं. यापुढे मी माझ्या वैयक्तिक साधनेला अधिक वेळ द्यायचा ठरवित आहे. त्याकरता काही गोष्टी कमी कराव्या लागतील. कोणालाही न दुखवता त्या कमी करून तो वेळ माझ्या साधनेसाठी ठेवायचा विचार करीत आहे. मी परमेश्वराच्या पूर्ण अधीन आहे. तो जसं नेईल तसं जाईल. आजपर्यंत सारं जीवन मोठ्या आनंदात व समाधानात गेले आहे. कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तम असं वाटतं. आता निश्चिंतीने पावलो विसावा सार्थक वाटे जाडिया वेचाचे तुका म्हणे मुक्ती परिणी लिनोवरी आता दिवस चारी खेळी मेळी. स्वामी माधवनाथ. जीवन जगताना स्वामीजींचा सकारात्मक दृष्टिकोन सहजच खूप काही शिकून जायचा. आनंद टिपण्याची अभिनव दृष्टी ते द्यायचे. एका मंगल प्रभाती त्यांच्या तोंडून सहज उद्गार निघाले. ते म्हणाले, आज रात्री मध्येच जाग आली तेव्हा वाटलं प्रभूने हे विश्व किती मंगलमय आनंदमय केलं आहे. प्रत्येक गोष्टीत किती पावित्र्य भरून आहे. किती आनंद प्रेम भरून राहिलं आहे. पहा सारी सृष्टी किती प्रसन्न असते. प्रत्येक गोष्टीत फक्त आनंदच आहे. लहान मुल रांगत असताना पाहिलं की किती आनंद वाटतो. किती निरागस असतात ती. साधी आपल्याला तहान लागली की पाणी पिताना आपला अंतरात्मा किती सुखावतो. माणसाचं नुसतं हसणं पहा किती आनंद प्रकट करतो. दोन प्रेमळ माणसे बरेच दिवसांनी एकत्र आली की त्यांचे प्रेम पहा. नुकत्याच डोक्यावर अक्षता पडलेल्या वधूवरांचा आनंद. 9 महिने गर्भवास सोसल्यावर होणारा प्रसूतीचा आनंद. सारं कसं पवित्र मंगल. म्हणूनच परमेश्वराला पवित्राणाम पवित्रांच मंगलानांच मंगलम असं म्हटलंय. आणि मृत्यू तरी किती आनंददायी आहे. खरोखर 70 नंतर आनंदानं मृत्यूचं स्वागत करावं. मृत्यू जर आलाच नाही तर सगळ्या क्लेशातून आपली सुटका तरी कशी होणार. ही झाली परमेश्वराची मंगलमय सृष्टी. माणसाच्या स्वार्थीपणामुळे संघर्ष निर्माण होऊन माणसाने मात्र ही सृष्टी दुःखरूप केली. स्वामीजी प्रवचनातून नेहमी सांगत की मृत्यूला सहजपणे सामोरं जाता आलं पाहिजे. उपरण भटकलं की चालला. अर्थातच मृत्यूच्या क्षणी आपण शांत तृप्त समाधानी वासनारहित असं असलं पाहिजे. स्वामीजी स्वतः या प्रसंगाला अत्यंत यशस्वीरित्या कसे सामोरे गेले त्याबाबतचा एक प्रसंग. अध्यात्म मंगलधाममध्ये एकदा संध्याकाळी स्वामीजींचं प्रवचन होतं. प्रवचनापूर्वी 10 मिनिटे सर्वजण ध्यानाला बसत. त्यावेळी स्वामीजींना आलेला एक अनुभव त्यांनी प्रवचनात इतक्या सहजपणे उद्धृत केला. तो अनुभव सांगताना स्वामीजी म्हणाले, प्रवचनापूर्वी आपण ध्यानाला बसलो असताना प्रत्यक्ष यमराज माझ्या आसनापासून 1 फुटावर उभे होते. त्यांचा देह या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत असा अवाढव्य होता. उंची सुद्धा छतापर्यंत होती. केस उलटे फिरवलेले, मोठ्या मिशा आणि कपाळावर उभ गंध असे ते अत्यंत तेजस्वी दिसत होते. यमराज म्हणजे ज्ञानाची देवता. मी डोळे किलकिले करून वर पाहिलं आणि यमराज असं म्हणून त्यांना नमस्कार केला. ते मला म्हणाले, मी तुला न्यायला आलोय. मी लगेचच म्हणालो, हो मी तयार आहे. यमराजांनी ध्यानाला बसलेल्या सर्व जनसमुदायाकडे दृष्टी टाकली व अत्यंत प्रसन्न होऊन मला म्हणाले, इथे ज्ञानदानाचं पवित्र कार्य चालू आहे. तेव्हा मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझी जेव्हा इच्छा होईल तेव्हाच मी न्यायला येईन. त्यानंतर दोन्ही हात उंचावून आशीर्वाद देत पाठ न दाखवता ते निघून गेले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. पूजनीय स्वामीजींनी पक्षाघातानंतर लवकरच पूजनीय स्वामी मकरंदनाथ व पूजनीय स्वामी माधवानंद यांच्याकडे मोठ्या विश्वासाने संप्रदायाचे अधिकार दिले. स्वामी मकरंदनाथांकडे अधिक जबाबदारी होती. पण स्वामीजी मोठ्या विश्वासाने म्हणत, मकरमची मला काही काळजी नाही, तो सारं काही व्यवस्थित करेल. पूजनीय स्वामी माधवानंदांविषयी देखील अत्यंत विश्वास त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होईल. स्वामीजी नेहमी म्हणत, नगरकर म्हणजे संत आहेत संत. त्यांच्या प्रवचनांवर तर स्वामीजी विशेष खुश असत. या दोघांकडे संप्रदायाची धुरा सोपविल्यावर स्वामीजी अगदी निश्चिंत झाले. असेच एकदा स्वामीजी सहज आपल्या आनंदात बसले असताना कौतुकाने म्हणाले, मकरंद आता स्वामी मकरंदनाथ होणार. हे म्हणत असताना त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसत होता. माता पित्यांना ज्याप्रमाणे आपल्याकडे खांद्यावर खेळवलेल्या आपल्या मुलाने खूप मोठा हुद्दा प्राप्त केल्यावर किंवा खूप मोठं यश संपादन केल्यावर जसा आनंद होईल, त्याच्याही पेक्षा कितीतरी अधिक असा स्वामीजींच्या चेहऱ्यावर तो आनंद होता. संत सत्पुरुष ज्या तिथीला देह ठेवतात ती पुण्यतिथी म्हणून साजरी केली जाते. त्यांचा निर्वाण देखील एक उत्सव होऊन जातो. आधीच गुरुपौर्णिमा आणि तोच दिवस स्वामीजींचा निर्वाणाचा, म्हणून आपल्यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस अति पुण्यपावन होऊन गेला. या दिवशी स्वामीजींनी आपला देह आपल्या सुगंधी जीवनपुष्प सद्गुरुचरणी समर्पित करून गुरुपूजन केलं आणि आपली जीवनयात्रा संपवली. त्या दिवशी वैकुंठ स्मशानभूमीचं खरंच वैकुंठात रुपांतर झालं होतं. सडे रांगोळ्यांनी सर्व परिसर प्रसन्न झाला होता. स्पीकरवरून मनाचे श्लोक कानावर पडत होते. उद्बत्तीचा सुवास दरवळत होता. जणू काही एखादा आनंद सोहळा सारे भक्तजन साजरा करीत होते. सर्वांच्या अंतःकरणात स्वामीजी विराजमान झाले होते. सर्वांची अंतःकरणं तरल झाली होती. असा तो एका महायोग्याचा महासम्राटाचा देखणा असा देहांत सोहळा होता. स्वामीजींचं चालणं बोलणं पाहणं उठणं बसणं त्यांचं सारं जीवनच अत्यंत देखणं जीवन होतं. त्यांच्या जीवनाचं वर्णन करणारं काव्य म्हणून त्यांच्या पुण्यस्मृतीला वंदन करते. देखणे ते चेहरे जे मंगलाचे आरसे गोरटे की सावळे या मूल नाही फारसे ते डोळे देखणे जे कोंडीती साऱ्या नभा वळीती दुःखे जनांच्या सांडीती नेत्र प्रभा देखणे ते ओठ जे ओविती मुक्ता फळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे देखणे ती पाऊले जी धास पंथे चालती वाळवंतातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती देखणे जी जीवने जी तृप्तीची तीर्थोदके चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्या सारखे देखणा देहांत तो देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा अग्नीचा पेरून जातो रत्नगर्भी वारसा अग्नीचा पेरून जातो रत्नगर्भी वारसा हरिओम.
सद्भक्त काळातही मी सांगितलेल्या या आठवणींमुळे आपण जणू त्या काळातच पोहोचलो. यानंतर सद्भक्त श्री मिलिंदाला आपली भावसुमने पूजनीय स्वामीजींच्या चरणी अर्पण करतील. सद्भक्त मिलिंदादांची ओळख नव्याने करून देण्याची आवश्यकता नाही. नुकत्याच प्रकाशित झालेल्या पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या दीपे दीपू लाविला या अंतर्बाह्य अत्यंत देखण्या अशा चरित्र ग्रंथाचं मिलिंदादा लेखक आहेत. 1979 पासून 1996 पर्यंत स्वामी माधवनाथांचा सहवास त्यांना लाभला. केंद्राच्या निरनिराळ्या कामांमध्ये त्यांचा खूप महत्वाचा सहभाग असतो. स्वतःचा बिझनेस सांभाळून ते केंद्राच्याही सर्व जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडत असतात. आता आपण त्यांचे मनोगत ऐकूया.
परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय जयाचे नाव तीर्थरावो दर्शने प्रशस्ती सीठावो जयाचे निसंगे ब्रह्म भावो भ्रांतासही विपाय आठविला चित्ता तई दे आपली योग्यता हे असो तया तो प्रशंसिता लाभ हुआ थी. पूजनीय स्वामीजींच्या सहवासात आपल्या भ्रांतीला भेदून ब्रह्मभाव प्राप्त होत असे. मी हे स्वतः पाहिलं आहे. माझ्या अपार्टमेंट मधली त्यांची खोली एक तीर्थक्षेत्र बनून गेलं ते यासाठी. त्यांचं स्मरण, त्यांचं गुणकथन, त्यांच्या प्रेमाचा केवळ आठव यांनी सुद्धा जीवाचा मोठा लाभ होऊन जातो. ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या या फक्त त्यांच्या प्रतिभेची उत्तुंग अशी भरारी नसून त्या मूर्ताकार होऊ शकतात याची प्रचिती स्वामीजींच्या सान्निध्यात आली. स्वामीजींचं पुण्यस्मरण म्हणजे आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत शुद्ध पुण्य मिळावं म्हणून केलेलं त्यांचं स्मरण. 1979 साली त्यांनी जीवनात प्रवेश केला आणि आतापर्यंत ते पुन्हा पुन्हा प्रविष्ट होत आहेत. त्यांचं अस्तित्व अधिकाधिक सघन होत चाललं आहे. मंगळवार 30 जुलै 1996 स्वामीजींनी आपला देह त्याग केला. माझ्यासारख्या असंख्य साधकांच्या खस्ता खात खात त्यांना क्षमा करत करत त्यांचा देह लौकिकार्थाने थकून गेला होता. पण मला अजूनही आठवतं की त्यांचा देह हा त्या क्षणी सुद्धा सच्चिदानंद तनु भासत होता. ज्या देहात प्रेम, बोध आणि करुणा ठासून भरले होते त्या देहाचे वर्णन तरी कसं करू. 31 जुलैला दुसऱ्या दिवशी स्वामीजींची महायात्रा निघाली. सुमारे 1200 साधक शांतपणे स्वामीजींना घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या मागे पुढे चालत होते. आपल्या दुःखाचे कर गिळत नामस्मरण करत यात्रा वैकुंठ दहनभूमीकडे निघाली. एक एक पाऊल जडपणाने हतबलतेने पडत होत. अंतकरणात असंख्य स्मृतींची महायात्रा सुरू झाली. 1979 सप्टेंबर महिन्यातल्या एका रविवारी ब्युटी क्लॉथ स्टोअर्सच्या पायऱ्या चढून गेलो. बरोबर असलेल्या मकरंद मिलिंद वाटवे विजय यांनी दुकानाच्या पायरीला देवळासारखा नमस्कार केला. मी आश्चर्यचकित झालो. कापड व्यापाराचं दुकान का कधी मंदिर असतं? आज जाऊन बघितलं तेव्हा मात्र चांगलाच तपापलो. काउंटरच्या आत खरोखरीचाच एक गाभारा निर्माण झालेला दिसला आणि गाभाऱ्यातला देव एका लाकडी खुर्चीवर सहज भावामध्ये बसलेला आढळला. अक्षरशः थक्क झालं. सर्वांनी पायावर डोकं ठेवून त्यांना नमस्कार केला. मला धड नमस्कार सुद्धा करता आला नाही. असा नमस्कार सुद्धा मी कधी केला नव्हता. त्यांनी माझी विचारपूस केली. त्यांच्याच गल्लीत भागेश्वर निवासपासून अगदी हाकेच्या अंतरावर मी राहतो हे ऐकून त्यांना आनंद झाला. आमच्या गल्लीत अनेक थोर पुरुष राहतात याची त्यांना माहिती होती. त्यामुळे याचं कसं होणार ही चिंता सुद्धा त्यांच्या मनाला निश्चित चाटून गेली असेल. पण ते मात्र मंद स्मित करत होते. मकरंद करून त्यांनी शिवमहिमेतले काही श्लोक वाचून घेतले. युवा केंद्रातल्या कार्यक्रमाची माहिती घेतली. प्रसन्नपणे काही वेळ आपल्या हाताच्या तळव्यांकडे बघत होते. डोळे मिटून शांतपणाने एक सोहमचा श्वास घेतला. मला हे सगळं अद्भुत होतं. काउंटरच्या आतली ती छोटीशी 5 फूट बाय 5 फूटची जागा शांतीच्या महासागरात बुडून गेल्यासारखी भासत होती. पूजनीय बाळासाहेब वाकडे हे नाव फारच औपचारिक आणि एक प्रकारचं कृत्रिम वाटू लागलं. मकरंद, विजय, नाना हे सर्वजण त्यांना स्वामी म्हणायला लागले. स्वामी या संबोधनांनी मुला मुलींचं स्वामीजींशी नातं एकदम बदललं, खूप जवळकीचं झालं. मी एक दिवस स्वामीजींना दुकानात विचारलं की पावन मारुतीपासून चिमण्या गणपतीपर्यंत असलेले सर्व देव यांना मी नमस्कार करायला रोज जातो, आता हे असंच चालू ठेव का? स्वामीजी म्हणाले, तू आता इकडे रोज येतोस ना, अनुग्रह घेतला आहेस ना, मग इतका सगळा खटाटोप करण्याची काही आवश्यकता नाही. तुकोबा म्हणतात ना, थाईचं बैसोनी करा एक चित्त, हावडी अनंत आळवावा, तसं तुम्ही सर्वजण करा. दुकानात सकाळ संध्याकाळ होणाऱ्या प्रार्थना आणि आरत्या यांचं व्यसन लागल्यासारखं झालं होतं. सुरुवातीला ध्यानाला घरी बसणं म्हणजे मनाशी खेळलेली एक दमछाक करणारी कुस्ती वाटायची, पण तेच दुकानात ध्यानासाठी डोळे मिटले की मनातला कोलाहल अचानक दिव्याचं बटन बंद करावं तसा बंद होऊन जायचा. कधी कधी प्रसादाच्या खडी साखरेत आपला नंबर लागू नये म्हणून सुद्धा मुकाट्याने ध्यानाचं सोंग करून बसत असे. पण स्वामीजी फार मुरब्बी होते, अशी सोंग ते त्वरित उतरवायचे. कोणाला जरी हळूच खांद्यावर थापटायला सांगत, आपण डोळे उघडले की निश्चिलपणे हसत हातात खडी साखरेचा डबा घेत, म्हणजे आपली गच्छंती झाली हे नक्की. स्वामीजींची महायात्रा धीम्या गतीने माया अपार्टमेंट करून अलका टॉकीजकडे निघाली. दुतर्फा लोक स्वामीजींचं अंतिम दर्शन घेत होते, काही जण सहभागी होत होते. पावसाचा उघडझापीचा खेळ हा आजच्या सारखाच चाललेला होता. वास्तवाचा सामना करण्याऐवजी मन त्या स्वर्गीय भूतकाळाकडेच पुन्हा पुन्हा ओढ घेत होत. भागेश्वर निवास मधली मंगळवार ते शनिवार न चुकता होणारी ज्ञानेश्वरी प्रवचनं आठवायला लागली. 15x10 खोलीत सजलेलं छोटस व्यासपीठ, चौरंगावर ज्ञानेश्वरी, मागे एक एम्प्लीफायर सेट, स्वामीजींच्या पुढ्यात एक माईक, प्रवचनाची वेळ रात्री 9:30 ते 10:15, पण 9 वाजल्यापासूनच मंडळी येऊन ध्यानाला बसायची. स्वामीजींना प्रवचन करताना पाहणं आणि ऐकणं यासाठी त्या खोलीत आपण बसलंच पाहिजे असं अपरिहार्यपणे जाणवायचं. आधाशासारखं त्यांना पाहण्यात सुद्धा फार सुख होत असे. मला आठवतंय की जेव्हा मी सुनील, पंकज, शशांक असे प्रवचनाला जायला लागलो तेव्हा 8व्या अध्यायाचे शेवटचे श्लोक आणि त्यावरच्या माऊलींच्या ओव्या हा स्वामीजींचा विषय चाललेला होता. नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात सर्वेषु कालेषु योग युक्तो भवार्जुन. आपण प्रवचन ऐकतो आहोत हीच माझ्या जीवनात जणू एक अभूतपूर्व घटना होती. कोणालाही प्रवचनाचा विषय थोडा तरी आकलन झालाच पाहिजे अशी रसपूर्ण शैली स्वामीजींची होती. साधना, विवेक, वैराग्य, स्वकर्म असे क्लिष्ट वाटणारे शब्द स्वामीजींच्या प्रवचनांमुळे अतिशय परिचित नित्याचे वाटायला लागले. एक दिवस स्वामीजींनी प्रवचनाच्या आधी आसनावर बसल्यानंतर एम्प्लीफायरचं बटन सुरू केलं आणि माईक असा नेहमीप्रमाणे टॅप केला. माईकमधून आवाज येईना. काय झालं असेल म्हणून प्रश्नार्थक मुद्रेनी सगळे श्रोते एकमेकांकडे बघायला लागले. 1 मिनिटांनी स्वामीजींनी पुन्हा माईक टॅप केला आणि आवाज यायला लागला. सर्वांना खायचं वाटलं. स्वामीजींनी गंभीर चेहऱ्याने तारा, कांचन, राधिका, मंदा या सगळ्या मुली जिथे बसलेल्या होत्या त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाले, भागेश्वर निवासपासून चिमणबागेतल्या वेढालवाड्यात जायला 3-4 मुलींना जर 2 तास लागतात तर बटणापासून माईकपर्यंत वीज यायला 1 मिनिट लागलं तर कुठे बिघडलं? त्यांच्या गंभीर चेहऱ्यामुळे सुरुवातीला फारसं कोणाच्या लक्षात आलं नाही आणि नंतर मात्र एकच हाशा फेकला. प्रवचनाच्या वेळेस स्वयंपाकघराच्या दाराला टेकून बसलेल्या मातोश्री सरलाताई आणि त्यांना अगदी बिलगून बसलेल्या साधिकांकडे पाहून मला त्यांचा खूप हेवा वाटायचा. कधी कधी त्या जवळ बसलेल्या साधिकेच्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवत असायच्या. त्यांच्या डोळ्यामधले सोज्वळ सात्विक आणि वात्सल्यपूर्ण भाव अविस्मरणीय आहेत. खरोखरीच त्या साधिकांच्या भाग्याची परिसीमा होती. आतल्या खोलीत स्वामीजींच्या सासूबाईंचा बिछाना असे. स्वामीजी त्यांना अगत उगं म्हणत असत. आपल्या सासूला आईसारखं प्रेमाने सांभाळलं. प्रथम मला त्या स्वामींची आईच आहेत असं वाटायचं, पण नंतर हा गैरसमज दूर झाला. आता विचार केला तर लक्षात येतं की सासूबाईंबरोबर एवढा अकृत्रिम जिव्हाळा हे म्हणजे एक प्रकारे स्वामी सरलातेंच्या एकरूपतेचीच ग्वाही देणारी घटना आहे. प्रवचनानंतर कधी कधी स्वामीजी सुलोचना ताराताई यांना अभंग म्हणायला सांगायचे आणि समोरच्या चौरंगावर अभंगाचा ठेका धरायचा. पट्टीच्या तबलजीसारखा त्यांचा आविर्भाव त्यावेळेला असे. कधी कधी त्यांच्या तबल्याच्या ठेकाच अभंगापेक्षा ऐकत राहावा असं वाटायचं. महायात्रा वळण घेऊन गांजवे चौकाकडे जात होती. पावसच्या विश्वस्तांसह स्वामीभक्त भाऊराव देसाईंनी वाटेत स्वामीजींना आदरांजली वाहिली. ट्रकमध्ये आदरणीय बापूसाहेब, स्वामी माधवानंद आणि स्वामी मकरनाथ यांच्या समवेत बहुतेक नाना भवाळकर होते. ट्रकचे चालक होते किसनराव रांजणे. महायात्रेचा ड्रायव्हर अनिच्छेने ती गाडी चालवत होता आणि गाडी चालवताना अश्रू घालत होता. स्वामीजींच्या स्मृतीची महायात्रा मात्र वेगानं पुढे निघाली होती. स्वामीजींनी दुकान विकलं आणि त्यांच्या कार्याचा पसारा झपाट्यानं वाढायला लागला. तरुण सुशिक्षित ध्येयनिष्ठ साधक त्यांच्या भोवती जमा होऊ लागले. तरुणांवर स्वामी आणि सरलाताईंचा विशेष लोभ होता. मुलामुलींच्या अंतरंगाचा ठाव ते घेत असत. त्यांच्या आशा आकांक्षा आणि त्यांच्या जीवननिष्ठा यांचा तानसा स्वामीजींना अल्पकाळात लागायचा. खांडेकर, परांजपे, पंडितकर, गुमास्ते यांच्या सर्वांकडची केंद्र, सत्यसाई इंदिरांमधली प्रवचनं आणि सत्संग या सर्वांच्या माध्यमातून स्वामीजींनी असंख्य युवा साधकांच्या हृदयावर अधिराज्य जमवलं. त्यांचा कार्याचा आवाका, प्रेमाचा आवेग आणि बोधाची धार प्रत्येकी वृद्धिंगत होत गेली. माया अपार्टमेंटमधलं पहिलं ध्यान मंदिर झालं. दीपे दीपू लागलामध्ये हा याचं वर्णन आलंच आहे. तेव्हा एक गंमतशीर प्रसंग घडला. सद्भक्त आत्माराम वासुदेव प्रभू हे स्वामींचे अनुग्रहित. विलक्षण वेडीवाळ भाव या दोघांमध्ये होते, स्वामीजी आणि प्रभू यांच्यामध्ये. ध्यान मंदिरासमोरचा फ्लॅट प्रभूंनी घ्यावा अशी स्वामीजींची इच्छा होती. त्या संदर्भातली एक बैठक त्या बिल्डर बरोबर होती. ती बैठक झाली, प्रभूंनी तिथे ब्लॉक घ्यायचा निश्चित केलं आणि त्या बैठकीतनं आम्ही सगळे बाहेर पडलो. प्रभू हा फार मुश्किल वृत्तीचा माणूस होता. स्वामींच्या जवळ गेला आणि स्वामींना म्हणाला, अहो स्वामी, बिल्डिंगचं नाव माया अपार्टमेंट आहे, तुम्ही मायेत अडकलात. स्वामीजी खूप मनापासून हसले आणि पुढे त्यांनी फार गंमतशीर उत्तर दिलं. ते म्हणाले, हो मायेत अडकलो खरे बाबा, पण मायेपासून अपार्ट होण्यासाठी एवढं लक्षात ठेव म्हणजे झालं. माया अपार्टमेंटमधली रविवार सकाळची ध्यानसाधना आणि त्यानंतरचं स्वामीजींचं प्रवचन यांनी पुढच्या कार्याच्या पायाभरणीचा प्रारंभ केला. स्वामीजींनी नित्य चालणारी केंद्र हा साधकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग करून टाकला. एक दिवस माया अपार्टमेंटच्या केंद्रात ते म्हणाले, वारकऱ्यांमध्ये एक प्रथा आहे, जो कोणी रात्रीच्या भजनाला येणार नाही तो परगावी तरी गेला असेल किंवा कायमचा वर गेला असेल. याखेरीज तिसरा पर्याय नसतो. त्यांच्या एरवी मृदू बोलण्याला तलवारीची धार प्राप्त झाली होती. जो भजनास येत नाही त्याचं बाकीचे वारकरी श्राद्ध घालतात, कारण ज्या अर्थी तो आला नाही त्या अर्थी तो वारला. सर्वजण स्तब्ध होऊन ऐकत होते. अक्षरशः काळजाचं पाणी पाणी होत होत. एक सुफी वचन आहे, चला चला मनसूर सुली चढ्ढे पुकारा इश्क बाजने, त्याची आठवण झाली. या वचनासारखी दृढ निष्ठा स्वामीजी केंद्रात येणाऱ्या प्रत्येकामध्ये जागृत करत होते. महायात्रा आता थांबू शकत नव्हती. वैकुंठ गहनभूमीतील सडा सारवण करून स्वच्छ ठेवलेल्या जागी ती अखेरीस पोचलीच. वृक्षांच्या पानोपानी जमा झालेले पावसाचे जलबिंदू ओघळून जाण्यासाठी आसुसले होते. प्रत्यक्ष वैकुंठात सर्व नाथ पूर्वसुरी स्वामी स्वरूपानंदांसह आपल्या जीवलगाची वाट पाहत जमा झाले असणार यात शंका नाही. स्वामीजींच्या असंख्य आठवणी त्यांच्या मुद्रा त्यांच्या भावछटा यांनी अक्षरशः गर्दी केलेली आहे. वेळेची मर्यादा असल्यामुळे थांबायला लागेल. आज स्वामीजींना देह ठेवून 17 वर्ष पूर्ण झाली. त्यांचा चमत्कार त्यानंतरही चालूच राहिला. त्यांच्या विरहाने आपली हृदय विकसित होऊ लागली. मातोश्री सरलाताईंनी अखेरच्या श्वासापर्यंत आपली पतिनिष्ठा जपली. स्वामी मकरंदनाथांनी आपल्या सद्गुरूंच्या कार्याचं शिवधनुष्य समर्थपणे पेललं. आपल्या जीवनातील साधनेचा मार्ग अखंडित अबाधित ठेवला. पण विरहाचा घाव स्वामी मकरंदनाथांसकट आपल्या सर्वांच्या हृदयात तसाच राहिला. कधी कधी स्वामीजींच्या आठवणीने घायाळ झालेल्या हरणासारखी त्यांची अवस्था मी बघतो. आणि मला असं वाटतं की आपण स्वामीजींशी खूप भांडावं. जे कुठल्याच जन्मात शक्य नाही असं सोडून का गेले? आणि जायचंच होतं तर वेळ का लावलं? पण हे सर्व व्यर्थ आहे. त्यांच्या विरहाचा घाव तसाच अंतःकरणात जिवंत राहिला. तो कधीही भरून येऊ नये हीच त्यांच्या चरणांची प्रार्थना करतो.
सद्भक्त मिलिंदाजांच्या या भावपूर्ण मनोगतानंतर सद्भक्त प्रणव भवाळकर अभंग सेवा सादर करेल. प्रणव अगदी लहानपणापासून नित्य केंद्रात येतो. त्याच्या आई बाबांचे बोट धरून अबोल पण कोणतेही काम करायला लगेच तयार असणारा प्रणव आता अभंग म्हणेल आणि त्यानंतर पूजनीय स्वामी मकरंदनाथ नाम सांगतील.
अंगीकार केला आपण माझा जेव्हा अंगीकार केला आपण माझा जेव्हा संसार शृंखला गळून गेल्या तेव्हा संसार शृंखला गळून गेल्या तेव्हा तव महिमा पुरता नभता मजला ठावा परिप्रथम दर्शने कर्षण घडले जीवा तव प्रेम स्पंदने भरुनी गेलो जेव्हा संसार शृंखला गळून गेल्या तेव्हा तुझ पहावयासी कितीदा व्याकुळ झालो स्पर्शने पुण्यता पावुनी जामी धालो कधी दुर्नी न कळत प्रेमे रडलो जेव्हा संसार शृंखला गळून गेला तेव्हा तव ध्यान कर्मता पचनी नाही पडली तव ज्ञान भक्तीची खोली नाही कळली पण भाव रज्जूची आली प्रचिती जेव्हा संसार शृंखला गळून गेल्या तेव्हा जरी व्याघ्र सिंहते भयप्रद सर्वालोका परीपिले तया प्रतिबागळती निशंका हे वर्म उमगले समीप तुमचाजे भा संसार श्रृंखला गळुनी गेल्या ते भा तव प्रेमळ बोधे जीवन गंधित झाले परिकृपा प्रसादे सेवुनी मंडित झाले मम जीव भृंग हा शिवरूप झाला जे भा संसार श्रृंखला गळुनी गेला ते भा तव भक्ती कृपेचा पावन वर्षा बाला कंगाल जीव हा भाग्य बळे आतुरला मी अनन्यतेने अर्पियले मग जे भा संसार श्रृंखला गळुनी गेला ते भा तव नेत्र निरांजनी प्रेम प्रभाती भरली ज्ञान देवी खेळे त्याच प्रकाशी गमली मधुकण मकरंदा दिला माधवे जे भा मधुकण मकरंदा दिला माधवे जे भा संसार श्रृंखला गळुनी गेल्या ते भा संसार श्रृंखला गळुनी गेला ते भा अंगीकार केला आपण माझा जे भा संसार श्रृंखला गळुनी गेला ते संसार श्रृंखला गळुनी गेला ते
साढ़े आठ वाजले अख्या कार्यक्रमाची वेळ खर म्हणजे संपत आलेली आहे पांच मिनट नाम घेऊ मात्र या पांच मिनिटांमध्ये आपल्या नाम घेण्याच्या शक्तीचा देखील आपण कस लावू आपल्या हृदयस्थानी स्वामीजींना ठेवून आपण नाम घेणार आहोत स्वामीजींकडे पाहत आपण नाम घेणार आहोत प्रत्येक नामानंतर आपण अधिकाधिक शांत शांत असे होत जाऊ थोड़ा वेळ आहे माधवाय नमः। एक मिनट भर शांत हरी 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 स्वामी जी स्वामी जी।
करायचे. त्यानंतर पूजनीय स्वामीजी आणि मधुराताई स्वामी माधवनाथांची आरती करतील.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, भक्ति ने पाई, भक्ति ने पाई केवी तो माथा, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, गोपालो तो ज्ञान देवी पाजे सी अमृत वोवी ऐसे जानी व आगणीय जान भक्ता आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, मायेचे बंध तोडीसी अक्षय सुख जोडीसी स्वरूप खून, स्वरूप खून दावीसी अडका आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा निळे अखंड चांदने, अखंड चांदने चकोर चिद्द आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्ति ने पाई, भक्ति ने पाई भी तो माथा था, आरती माधव नाथा। बोला जगत गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम काही निवेदन आहेत. येत्या बुधवारी गणेशपुरम येथे सायंकाळी 7:30 ते 8:30 या वेळात सद्गुरु स्तवनाचा कार्यक्रम होणार आहे. तसंच येत्या गुरुवारी अध्यात्म मंगलधाम येथे सायंकाळी 7:30 ते 8:30 या वेळात सद्गुरु स्तवनाचा कार्यक्रम होणार आहे. 28 जुलैला आपला मोठा गुरुपौर्णिमेचा उत्सव असल्यामुळे 27 जुलैच्या शनिवारच्या सायंकाळच्या केंद्राला सुट्टी राहील. कारण उत्सवाच्या तयारीसाठी बरेच साधक स्वतः महाविद्यालयामध्ये जमणार आहेत. तसंच उद्यापासून 27 जुलैपर्यंत म्हणजे शनिवार सकाळपर्यंतची सर्व केंद्र बंद राहतील याची साधकांनी नोंद घ्यावी. 28 जुलैला आपण गुरुपौर्णिमा उत्सव लेडी रमाबाई हॉल सप महाविद्यालय